कम करोति वाचालम् पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद् गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यम् सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम् योगिनो यस्यान्तम् न विदु सुरासुरगणा देवाय तस्मै नमः श्रीराम केवलम् करुणाकारम् कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थम् समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञाने शाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थ्ये किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदम् उत्तुंगधिं वत्सलम् सोहम् योग शुचित्व पूर्ण सततम् तुर्यत्वमासादितम् वंदे त्वां मकरंदनाथ यतिनम् रक्षस्व दीनांकितम्। ओम बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् त्यागस्य च ऋषिकेश पृथक केशी निषूदन। हे केशी दैत्याचा संहार करणाऱ्या श्रीकृष्णा ऋषिकेशा, अर्जुन प्रश्न विचारतो आहे की संन्यासाचं जे तत्व आहे ते तत्व मी जाणू इच्छितो, तसंच त्याच्यापेक्षा वेगळं असणारं त्यागाचं तत्वही मी जाणू इच्छितो। आणि हा अर्जुनाचा प्रश्न आपला बरेच दिवस चाललेला आहे। या निमित्ताने भगवंतांनी कर्मयोग आणि त्याच्यामध्ये फलत्याग संगत त्याग ईश्वरार्पण बुद्धिनी कर्म करणं आणि कर्म करत असताना कर्मापासून अलिप्त होणं, कर्म करत असताना आपण काहीही कर्म करत नाही अशा बोधावर येणं, याबद्दल जे जे सांगितलं ते सगळं आपण पाहायला सुरुवात केली। मी तेव्हा असं म्हटलो की हा विषय भगवद्गीतेमध्ये परत येणार नाही, हा 18वा अध्याय चाललेला आहे आणि तो विषय आज संपेल। भगवंतांनी अनासक्त बुद्धीनी कर्म करून अनासक्त अशी वृत्ती ठेवून इंद्रिय मात्र कर्मयोगामध्ये उत्तम रीतीने गुंतवावीत असं सांगितलं। तसंच जी कर्म करायची आहेत ती वाट्याला आलेली स्वधर्म कर्म असावीत असंही सांगितलं। कोणतीही कर्म करता येणार नाहीत, ज्याला परमार्थ करायचा आहे त्याच्यासाठी चाललंय। तसंच ही कर्म सेवा समर्पण आणि स्वार्थ त्याग म्हणजे यज्ञार्थ अशी व्हावीत, त्याच्यामध्ये सेवेचा हेतू असावा, ती समर्पणानी म्हणजे आत्मसमर्पणानी म्हणजे आत्म्याला समर्पण करून किंवा ईश्वराला समर्पण करून सद्गुरूंना समर्पण करून अशा भावानी व्हावीत। ज्यांच्या करता कर्म करतो आहोत त्यांच्यामध्ये ईश्वर पाहून समर्पण भावनेने करावीत, तसंच त्याच्यामध्ये स्वार्थ नसावा। त्यामुळे नेहमी आसक्त राहून कर्म करावीत आणि आसक्त राहून किंवा अनासक्त राहून अशा प्रकारे कर्म केली तर तो परमात्म्याला प्राप्त होतो असं भगवंत म्हणाले। कर्म ही ईश्वरार्पण बुद्धीने आपण आत्मस्वरूप आहोत असं लक्षात ठेवून फलाशा विरहित अहंता विरहित अभिनिवेश विरहित अशी असावीत, त्याच्यात ममत्व नसावं असंही भगवंतांनी सांगितलं। आणि अशी कर्म जो करतो तो शांतीला प्राप्त होतो, तो युक्त होतो आणि कर्मफलाचा त्याग करून तो शांतीला प्राप्त होतो असं भगवंत म्हणाले. युक्त हा कर्मफलम त्यक्त्वा शांतीम आपनोती नैष्ठिकीम. त्याला निष्ठांच्या योगानी जी शांती मिळते ती शांती सहजच प्राप्त होते. अशा रीतीने कर्मफलाचा संघ ज्यांनी टाकलेला आहे म्हणजे कर्म करताना आपण अलिप्त आहोत अशा भावनेनेच जो कर्म करतो तो नेहमी नित्य तृप्त असा असतो. कर्म करताना कर्माची जी प्रेरणा आहे तर ती प्रेरणा अतृप्तीची समजलेली आहे. काहीतरी हवं म्हणून कर्म करणं ही मुळातच अतृप्ती आहे. तसंच काही मिळावं म्हणून जसं कर्म करतो तसं कर्म करताना ते पूर्ण होईल की न होईल अशी जी साशंकता आहे त्यांनी ही अतृप्तीच आहे. पण कर्मफलाचा संघ सोडून जर कर्म करत असेल तर तो नेहमीच तृप्त भावनेने कर्म करतो. कर्माच्या ठिकाणी अथवा कर्म करणाऱ्या देहाच्या ठिकाणी देह भावनेच्या ठिकाणी आश्रय नसल्यामुळं त्याचा आश्रय परमात्माच असतो. स्थूल दृष्टीने तो कोणताही आश्रय सोडूनच दिलेला असतो. त्यामुळं प्रत्यक्षत इतरांसारखाच कर्म करताना तो दिसत असला तरी देखील भगवंत असं म्हणतात की नैव किंचित करोति सहा. तो प्रत्यक्षात मात्र मी काही करतो अशा अबोधातच नसतो. त्यांनी काहीच केलं नाही, तो कोणतीच कर्म जणू करत नाही. प्रत्यक्ष करत असला तरी कर्मण्यभी प्रवृत्तोपी. कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त असला तरी देखील मी कर्म करत नाही असा त्याचा बोध असतो. आणि त्यामुळं भगवंतांनी या चौथ्या अध्यायामध्ये योग संन्यस्त कर्माणं म्हणजे अशा योगाचा आश्रय करून परमात्म्याशी युक्त आणि फलत्याग, ज्ञान संच्छिन्न संशयम आणि आत्म्यामध्ये सतत राहिल्यामुळं आत्म्यामध्ये राहतो आहोत आत्म्याच्या अनुसंधानात आहोत अशी भावना असल्यामुळं आत्मवंतम तो नेहमी आत्म्याच्या ठिकाणी संलग्न राहतो. न कर्माणी निबघ्नंती धनंजय, तो कर्मानी बांधलाच जात नाही, कर्मानी बद्ध होत नाही असं भगवंत म्हणाले. इथं जो संन्यास हा शब्द भगवंतांनी उच्चारला त्याच्यावरून अर्जुनांनी अर्थ घेताना मात्र संन्यास धर्म असा अर्थ घेतला. त्याच्या डोळ्यासमोर संन्यास या शब्दांनी प्रचलित असलेला कर्मांचा त्यागच करणं, कर्मच न करणं असा अर्थ कदाचित आला असेल. असं असल्यामुळं अर्जुनांनी त्याच्या पुढच्या अध्यायात त्या शब्दाला धरून भगवंतांना प्रश्न विचारला. पाचव्या अध्यायाच्या प्रारंभी त्यामुळं अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला की तू एकदा कर्माचा संन्यास सांगतोस, परत योगाचीही प्रशंसा करतोस, योगही वर्णन करून सांगतोस, माझ्याकरता एक जे श्रेय असेल ते फक्त मला तू सांग. आणि त्याच्यावर भगवंतांनी जे उत्तर दिलं ते खरं म्हणजे अर्जुन भगवंतांना तो संन्यास हा कधीच अभिप्रेत नव्हता, तरी देखील भगवंतांनी त्या संन्यासाची ही प्रतिष्ठा ठेवून जो अर्जुन संन्यास म्हणत होता कर्मांचाच त्याग, तो संन्यास आणि भगवंतांनी सांगितलेला कर्मयोग जो आता मी तुम्हाला सांगतो आहे हे दोन्हीही निःश्रेयसकर आहेत असं उत्तर दिलं. हे दोन्हीही आत्मज्ञान प्राप्त करून देतात. मात्र त्याच्यामध्ये तयस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते, मात्र त्याच्यामध्ये कर्मयोग हा आचरायला सोपा आहे. कर्माचा त्याग करण्यापेक्षा कर्मयोग हा आचरायला सोपा आहे असा अभिप्राय दिला. म्हणजे कर्मयोग आणि संन्यास हे एकमेकांपासून जे वेगळे समजतात तर ते बालबुद्धीचे आहेत, म्हणजे त्यांना नीट समजलेलं नाहीये. वर्म कोणीही जर संन्यासात प्रतिष्ठित झाला तर त्याला संन्यासाचंही फळ मिळतं आणि कर्मयोगाचंही फळ मिळतं. जो कोणी कर्मयोगामध्ये प्रतिष्ठित झाला त्याला कर्मयोगाचंही फळ मिळतं आणि संन्यासाचंही फळ मिळतं असं भगवंत म्हणाले. म्हणजे जो संन्यासी आहे, ज्यांनी सगळ्या कर्मांचा त्याग केलेला आहे, फक्त देहधारणेपुरती जो कर्म करतो आणि तत्वचिंतनामध्ये, ध्यानामध्ये, निधिध्यासनामध्ये आणि शास्त्राचा अभ्यास करण्यामध्ये स्वतःला गुंतून घेतो, व्यावहारिक कोणतीही कर्म जो करत नाही, कोणतीच कर्म न करता जो राहिलेला आहे, त्यांनी कर्माचा त्याग केलेलाच आहे. पण आत्मज्ञान संपन्न झाल्यामुळं या परमात्म्याच्या अधिष्ठानावरच सगळी कर्म चालतात असा त्याचा बोध आहे. असं असल्यामुळं जगतातली यच्चयावत कर्म जणू मी करतो असा त्याचा भावही असतो. म्हणजे एकाच वेळेला तो संन्यासी असतो, त्याच वेळेला कर्म न करता आत्मसत्तेवरच तत्वतः सगळी कर्म चाललेली आहेत, म्हणून आपण कर्मयोगीही जणू आहोत असं त्याला वाटतं. आणि जो कर्मयोगी आहे, जो फलत्यागपूर्वक कर्म करतो, जो नियत कर्तव्य कर्म करतो, अनासक्त होऊन कर्म करतो, ममत्व सोडून कर्म करतो, संकल्पाचा त्याग करून कर्म करतो, तो कर्म करत असताना परमात्म्याशी युक्त झाल्यामुळं शांतीला प्राप्त होतो. असा जो आहे तो जी स्वतःची कर्म करतो ती तर करतोच करतो, तो कर्मयोगीच आहे. पण अंतर अनुभवानी आपण काहीही कर्म करत नाही असाच त्याचा बोध असतो. असं असल्यामुळं तोच संन्यासी देखील म्हणता येईल. मी काय म्हणतोय ते समजते ना? म्हणून भगवंत असं म्हणतात की तत्वत संन्यासी आणि कर्मयोगी एकाच ठिकाणी जाऊन पोचतात. हे वेगळे आहेत असं जे जाणत नाहीत ते केवळ म्हणू शकतात हे एकच आहेत. आणि एकामध्ये जर उत्तम रीतीने सुस्थिर झाला तर त्याला संन्यासाचंही फळ मिळतं आणि कर्मयोगाचंही फळ मिळतं. जर कर्मयोगी कर्मामध्ये सुस्थिर झाला तर तो कर्मयोगीही आहे आणि संन्यासीही आहे. तुम्ही शंकराचार्यांना कर्मयोगी म्हणाल का संन्यासी म्हणाल? ते संन्यासधर्माचा पुरस्कार करणारेच होते, ते संन्यासी होते. पण त्यांनी जी प्रचंड कर्म केली ती जर पाहिली, एवढंच नव्हे तर जो धर्म त्यांनी सांगितला आत्मज्ञानाकडे नेणारा तो जर पाहिला तर संन्यासी देखील आपण काहीही करत नाही व्यावहारिक कर्म असं करताना आपल्या देशाच्या चारही भागामध्ये त्यांनी आश्रम स्थापन केले. त्यांना संन्यासी म्हणायचं का कर्मयोगी म्हणायचं? आणि जो कर्मयोगी आहे जनकासारखा, देखपा जनकादिक कर्मजात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले. व्यास हे कर्मयोगी होते, संसारी होते. त्यांचा मुलगा शुक हा संन्यासी होता. व्यासांनी आपल्या मुलाला जनकांकडे ज्ञान घेण्यासाठी पाठवलं, ते कर्मयोगी होते. संन्यास आणि कर्मयोग हे एकाला पुसून एक निर्माण करावं असं खरं म्हणजे आहे। म्हणून भगवंत असं म्हणतात की सांख्य म्हणजे संन्यास ज्या ठिकाणी नेऊन पोचवतो त्याच ठिकाणी योग देखील नेऊन पोचवतो। एकम सांख्यंच योगंच या पश्यती सपश्यती। म्हणून संन्यास आणि कर्मयोग हे फळाच्या दृष्टीने एकच आहेत। हे जो योग्य रीतीने पाहतो त्यांनीच खरं पाहिलं, हे जो योग्य रीतीने जाणतो त्यांनीच खरं जाणलं। मात्र भगवंत असं सांगतात की हा जो संन्यास आहे तो मात्र योगाखेरीज आचरण जर करू गेलं तर दुःखपूर्ण आहे, हे खरं आहे। संन्यास असतो महाबाहो दुःखम आप्तुम अयोगतः। म्हणून मी मागच्या वेळेला सांगितलं होतं की संन्यास आणि कर्मयोग याच्यामध्ये सुरुवातीला कर्मयोगाचं आचरण जो करतो, कर्मयोगाचं आचरण करत असताना ज्याला ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर देखील तो कर्माचंच आचरण करतो तो भगवद्गीतेचा कर्मयोगी। सुरुवातीला कर्माचं आचरण करतो, कर्माचं आचरण करताना त्याला ज्ञान प्राप्त होतं, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याची बरीच कर्म गळून पडतात आणि तो ज्ञानामध्ये रमून राहतो, तो भगवद्गीतेचा संन्यासी। अजून एक मार्ग आहे ज्ञान प्राप्त होण्याच्या आधीच जो घर सोडतो, आपलं जे आई वडिलांनी ठेवलेलं नाव आहे त्याच्याशीही संबंध ठेवत नाही, ते नावच बदलून टाकतो, तो गाव सोडून देतो, ओळखीच्या लोकांपासून दूर जातो, तो केवळ उदरनिर्वाहापुरती कर्म करतो, भिक्षा इत्यादी, बाकी तो ध्यानधारणा नामस्मरण निधिध्यासन शास्त्राचा अभ्यास आणि तत्वचिंतन याच्यामध्ये गढून जातो। असं जीवन जगत असताना त्याची हळूहळू चित्तशुद्धी होते आणि त्याला ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर देखील त्याचा हा जीवनक्रम तसाच चालू राहतो, तोही संन्यासी। मात्र हा जो शेवटचा संन्यास आहे तो अवघड आहे असं भगवंत म्हणतात। योगाखेरीज असणारा संन्यास तो अवघड आहे असं भगवंत म्हणतात, कारण देहवानाला, देहधारी व्यक्तीला इंद्रियांना दूर सारून ज्ञानाला जवळ करणं हे तुलनेनी कठीण जातं, असं असल्यामुळं त्याच्यामध्ये जरा दुःख आहे असं भगवंत म्हणतात। पुढं सहाव्या अध्यायामध्ये देखील हा विषय संपला नाही। ध्यान सांगत असताना, ध्यानाच्या अध्यायाची प्रस्तावना करताना परत भगवंतांनी संन्यास आणि कर्मयोग याची चर्चा केली। भगवंत असं म्हणतात की अनाश्रिता कर्मफलम कार्यम कर्म करोति यहा स संन्यासी च योगी च न निरग्निही न च अक्रिया। म्हणजे जे प्रस्थापित मत आहे, जो अग्नीची सेवा करतो तो गृहस्थ, त्याच्या घरात अग्नी प्रदीप्त होतो आणि अग्नी प्रदीप्त राहावा म्हणून अर्थातच सगळी कर्म त्याला करावी लागतात। उदरभरणासाठी आणि आपण आणि आपल्यावर अवलंबून असणारे यांच्या उदरभरणासाठी जो अग्नीची सेवा करतो ती करावी म्हणून तो यच्चयावत कर्म करतो, तो बाह्यतः कर्मयोगी। आणि जो अग्नीची सेवा करत नाही, अग्नी राखत नाही, तो संन्यासी। ही जी रूढ मत परंपरा आहे ती भगवंतांनी बाजूला सारली। भगवंत असं म्हणतात की कर्मफळाच्या ठिकाणी जो आश्रय धरत नाही तोच कर्मयोगी आणि तोच संन्यासी। अनाश्रिता कर्मफलम कार्यम कर्म करोती यहा। आणि नेहमी लक्षात घ्यायला पाहिजे भगवद्गीतेमध्ये कर्म करावं किंवा कर्म करणं असं म्हणतात तेव्हा ते नियत कर्म म्हणजे स्वधर्म कर्मच आहे. ते यज्ञ प्रित्यर्थम जे सेवा समर्पण स्वार्थ त्यागानी असंच घडणारं असलं पाहिजे, ते अनासक्त भावनेनी केलेलं असलं पाहिजे, ते फल त्यागपूर्वक केलेलं असलं पाहिजे, त्याच्यात ममता नसली पाहिजे. म्हणून भगवंत असं म्हणतात की ज्याला संन्यास असं म्हणतात त्यालाच खरं म्हणजे योग असं म्हणतात. जे आत वर्म जाणणारे आहेत ते यम संन्यासमिती प्राहुहू योगम तम विद्धी पांडव, तोच योग देखील आहे दुसऱ्या शब्दामध्ये. याचं कारण नाही संन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन, संकल्पाचाच ज्याचा त्याग झालेला नाही तो योगी होऊ शकत नाही, संन्यासी तर नाहीच नाही. हे कर्म मी करीन का आदरिले सिद्धी नाहीन, ऐसे संकल्पेही जयाचे मन विटाळे ना. कर्म करत असताना जो असा अभ्यास करतो, अभिनिवेश सोडून कर्म करण्याचा, मी करीन हा भाव, त्याच्याऐवजी मी पूजा म्हणून करीन, मी सेवा म्हणून करीन, मी समाजाकरता करीन, मी स्वार्थाकरता करणार नाही, हा कर्मयोग आहे. हे सांगितल्यानंतर परत एकदा याची चर्चा 12व्या अध्यायामध्ये झाली. 12व्या अध्यायामध्ये 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने प्रश्न विचारला की सतत युक्त होऊन जे भक्त तुझी उपासना करतात, आता हा जो कर्मयोगी आहे तो भक्त या श्रेणीला प्राप्त झालेला आहे, म्हणजे तो आत्म्याचं अनुसंधान राखतो, तो जी सांगितली आत्ता तशा प्रकारे कर्म करतो, तसंच तो ध्यान करून प्रत्यक्ष परमात्म्याची प्रचिती घेण्याचा प्रयत्न करतो, तसंच तो उपासना देखील करतो. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते, असा जो आहे आणि त्याला आपल्याबरोबरच जे समोरचे आहेत तेही परमात्मस्वरूप आहेत असा बोध झालेला आहे, अशी बोधाची त्यांनी बुझावणी केलेली आहे. अशी बोधाची बुझावणी करत असताना ही साधना मरणकालपर्यंत करत राहतो आणि मरणकालपर्यंत करून तिथं अत्यंत स्थिरतेने तो ही साधना करतो. तो अनन्य होऊन माझी भक्ती करतो, तसंच सर्व विश्वातच परमात्मा आहे या बोधानी त्यांनी तत्वत ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन, म्हणजे परमात्म्याचं स्वरूप जाणून मग जणू जाणणंच इतकं तीव्र झालं की तो ते परमात्म्याचं स्वरूप पाहू लागला सर्वांच्या मध्ये, आणि तत्वत आता मीच सर्व झालेलो आहे असा त्याचा बोध झाला, सगळं विश्वच परमात्मा आहे असा बोध झाला, तो त्याला भगवंत अर्जुन भक्त म्हणायला लागला. 11व्या अध्यायाच्या अखेरीला जो श्लोक आहे, मत कर्मकृत मत परमो मत भक्ताहा, भक्त हा शब्द आला, संगवर्जिता निर्वैर सर्व भूतेषु यस्स माम एति पांडव, असं भगवंत म्हणाले. असा हा जो भक्त आहे, एवं सतत युक्ता ये भक्ताहा त्वाम पर्युपासते, हा जो भक्त आहे म्हणजे ज्ञान अधिक कर्म अधिक ध्यान अधिक उपासना अधिक सर्वत्र ईश्वर दर्शन घेऊ शकणारा आणि वर उपासना करणारा, तो नेहमीच युक्त होऊन तुझी उपासना करतो, असा आणि जे अक्षर अव्यक्त येच अपि अक्षरम अव्यक्तम, आणि या मार्गांनी न जाता केवळ अक्षर पुरुषाला प्राप्त करण्याचा जे प्रयत्न करतात, जो अव्यक्त आहे आणि त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न केल्यामुळं, त्या मार्गाने गेल्यामुळं जो कर्म नाही करत, जे जो संन्यास धर्मी आहे, तेषाम के योग वित्तमहा, त्याच्यामध्ये श्रेष्ठ कोण? म्हणजे हा जो व्यक्तोपासक आहे तो श्रेष्ठ आहे का अव्यक्तोपासक आहे तो श्रेष्ठ आहे? त्याच्यावर भगवंत असं म्हणतात की माझ्या ठिकाणी जो मन ठेवतो आणि नेहमीच माझ्याशी जो युक्त होऊन राहतो, तसंच श्रद्धेनी युक्त होऊन मला भजतो, तो युक्ततम आहे असं मी समजतो. सहाव्या अध्यायात देखील अखेरीला हा युक्ततम शब्द आला. तो युक्ततम आहे, तो अत्यंत युक्त आहे. जे युक्त, युक्ततर आणि युक्ततम सुपरलेटिव्ह डिग्री जी आहे, तर तो मला युक्ततम आहे असं भगवंत म्हणतात. आणि जे दुसरे आहेत, ये तू अक्षरम अनिर्देशम अव्यक्तम पर्युपासते, जे अक्षर आहे म्हणजे ज्या तत्वाला क्षरता नाही, सगळं जग क्षरता पावणार आहे. आपले केस गळतात जिथं, दात पडतात, नख कापावी लागतात, आपल्या सकट जर पाहायचं झालं आपलं शरीर पडतं. आता हे दिवस आहेत, पान गळती सुरू होते, क्षरता सगळीकडे भरून राहिलेली आहे आणि अक्षरता ही मानवी बुद्धीला तशी कळणारी गोष्ट नाहीये. पण अक्षरम अनिर्देशम आणि ज्याचा निर्देश होऊ शकत नाही, हा पांडुरंग आहे, याचा निर्देश होतो. धनी न पुरे गुण गाता, रूप दृष्टी न्याहाळिता, बरवा बरवा पांडुरंग, कांती सावळी सुरंग. वर्णन आहे, निर्देश आहे, पण या पांडुरंगाच्या आत ज्याकरता हा पांडुरंग आहे म्हणून आपण भजतो, त्याच्या आत जे तत्व आहे त्याचा निर्देश नाही होऊ शकत. आपण मूर्तीला भजतो, त्या मूर्तीच्या आत परमात्मा आहे, चैतन्य आहे, म्हणून मूर्तीला भजतो. ते मात्र अनिर्देश आहे, आपल्याला भजावी लागते मूर्ती, तिचा निर्देश होतो. पण हा निर्देश जे टाळतात, ये तू अक्षरम अनिर्देशम अव्यक्तम, आणि ज्याला किंचितही व्यक्तता नाही त्याची जे उपासना करतात, जे तत्व सर्व ठिकाणी एकसारखं भरून राहिलेलं आहे, सर्वत्र गम, आणि ज्याचं चिंतन करता येत नाही, ते कुटस्थ आहे. कुटस्थ म्हणजे गुप्त आहे. जसं मी तुम्हाला पाहतो, त्याच्यामध्ये एक गुप्त तत्व आहे, ते मी पाहू नाही शकत, पण तुमच्या पापण्यांची उघडझाप होते ती त्या तत्वामुळे होते. तुमचा देह चालतो, बोलतो, हलतो, तो त्या तत्वामुळे होतो. पण तो देहावरून ओळखला जातो फार तर, पण तो कुटस्थच आहे, तो लपून राहिलेला आहे. अचलम आणि ध्रुवम म्हणजे नक्कीच आहे आहे असा. आणि त्याची उपासना कशी करायची? भगवंत असं म्हणतात की संनियम्य इंद्रिय ग्रामम, म्हणजे सगळी इंद्रिय ग्राम आवरायला लागतात, ध्यानापुरती नाही तर नेहमीच आवरायला लागतात. हे खूप अवघड आहे. एक संन्यासी स्वामीजींकडे पूर्वी आलेला आणि कुठं राहायचा शिवथर घळला किंवा असा कुठं, तर तो ऑफिसमध्ये माझ्या एका सहकार्याकडे म्हणून नेहमी यायचा. मी त्याला ओळख सांगितली, त्यांनी संन्यास घ्यायचा ठरवला गोव्याचा, तर तो स्वामींना विचारायला आला. स्वामीजी म्हणाले, करू नकोस, ते अवघड आहे. पण त्यांनी संन्यास घेतला. मी त्याला म्हटलं, काय हा तुझ्याकडे येतो नेहमी, म्हणजे एक नेहमी म्हणजे 6-8 महिन्यांनी कधीतरी यायचा, तर तुम्हाला काय डोक्याला ताप आहे, तो आला की खाली आगत्य हॉटेलमध्ये घेऊन जायला लागतं, त्याला एक दोन पदार्थ त्याला खायची इच्छा असते, ती त्याला द्यायचे. तर एकदा लक्ष्मी रोडनी जाता जाता तो सिगरेट ओढत जाताना मला दिसला. मी म्हणलं, काय हो? तर तो म्हणाला, काही नाही, कधीतरी येतो या भागात, जरा गाव शोभा पाहत फिरतो आहे. इंद्रियग्राम आवरणं, संन्यास घेणं एका झटक्यात सोपं आहे, पण इंद्रियग्राम आवरणं किती अवघड आहे. संनियम्य इंद्रियग्रामम, बरं त्याचा दोष आहे त्याच्यात असं नाही, कारण हे मुळातच अवघड आहे, देहवानालाच अवघड आहे. सर्वत्र समबुद्ध यहा, इंद्रियग्राम आवरायचा आणि सर्व ठिकाणी समबुद्धी ठेवायची. म्हणजे आता आपली आई, आपले वडील, आपली बहीण, भाऊ, घर, शेती, वाडी ही विसरायची आणि सगळेजण एकसारखे परमात्म्यानीच भरलेले आहेत अशी बुद्धी ठेवून सगळ्यांशी तसं वर्तन करायचं. हेही अवघड आहे, पण भगवंत असं म्हणतात की ते प्राप्नुवंती माम एव, पण तेही मलाच येऊन मिळतात. त्याचं अजून एक लक्षण सांगितलं की असा सगळ्या जगापासून ज्यांनी स्वतःला तोडून घेतलेला आहे आणि मला येऊन मिळालेला आहे, सर्वत्र समबुद्धी आहे, तर तो सर्व भूत हितामध्ये रत असलेला असतो. आणि पाठोपाठ भगवंत असं म्हणतात की क्लेशः अधिकतरम तेषाम अव्यक्ता सत्तचेतसाम. अशी अव्यक्ताची बिन खुणेची उपासना ही नेहमीच अवघड असते, त्यांना क्लेश अधिक असतात. अव्यक्ता ही गतीर दुःखम देहवत भिरवाप्यते. म्हणून अव्यक्त उपासक जो असतो तर त्याला जरा दुःख पदरात पडतं. पाचव्या अध्यायातही तेच सांगितलं, 12व्या अध्यायातही तेच सांगितलं. याच्यावरून आता असं निश्चित झालं की भगवंतांनी जो कर्मयोग सांगितला त्या कर्मयोगाचंच आचरण करायचं आहे, हे नक्की झालं. आणि जो संन्यास आहे तो संन्यास आणि कर्मयोग याच्यात फरक नाहीये, हे नक्की झालं. पण अर्जुनापुरता संदेश तर स्पष्ट झाला की प्राप्त कर्तव्य कर्म करायची, ममत्व बुद्धी सोडायची, फलाशा सोडायची, ईश्वर भावनेनी कर्म करायची, सेवा म्हणून कर्म करायची, स्वार्थ नसला पाहिजे, ती नियत कर्म असली पाहिजेत आणि समर्पण भाव त्याच्यामध्ये असला पाहिजे, अभिनिवेश नसला पाहिजे. अशी कर्म ही फलत त्यागपूर्वक करायची, संगत त्यागपूर्वक करायची. तरी अर्जुनांनी प्रश्न विचारलेला आहे की संन्यासस्य महाबाहो तत्वमिच्छामि वेदितुम त्यागस्य च ऋषिकेश पृथक केशी निषूदन. तू त्यागाचं आणि संन्यासाचं वर्म याच्यात नक्की फरक काय आहे ते परत एकदा मला सांग, असं अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे. त्याला पार्श्वभूमी अशी आहे की अशी सगळं कर्म करत असताना 17व्या अध्यायामध्ये शेवटी शेवटी जे ओम तत् सत याच्यावर वर्णन करताना भगवंतांनी सत म्हणजे कर्म करणारा आत असणारा मी परमात्म स्वरूप असं जसं सांगितलं तसा अजून एक अभिप्राय व्यक्त केला की हे सत म्हणजे सत्कर्म आहे. आता नियत कर्म करत असताना प्रत्येक कर्म हे 14व्या अध्यायामध्ये जे कर्माचं वर्गीकरण गुणांचं वर्गीकरण केलं सात्विक राजस आणि तामस त्याप्रमाणे कर्माचंही वर्गीकरण झालं सात्विक राजस आणि तामस. याच्यामध्ये जे स्वधर्म कर्म आहे ते स्वधर्म कर्म जर करायचं असेल तर स्वधर्म कर्मामध्ये जे रजोगुणी आणि तमोगुणी असेल ते करायचं का करायचं नाही. त्याग आणि संन्यास याचं तत्व मला सांग असं म्हणत असताना आणि स्वधर्म कर्मामध्ये जर रजोगुणी आणि तमोगुणी कर्म असेल तर त्याची व्यवस्था कशी लावायची. कारण जर ईश्वर दर्शनापर्यंत जायचं असेल तर सत्कर्मच आवश्यक आहे. आमचं प्रत्येक कर्म सत कसं असेल? कदाचित नसेल त्यालाही खरं भगवंतांनी आधीच उत्तर देऊन ठेवलेलं आहे की तुझी जी स्वधर्म कर्म आहेत ती स्वधर्म कर्म सत्तच असली पाहिजेत ती यज्ञार्थच असली पाहिजेत. याचा अर्थ ती सात्विक असली पाहिजेत. जर परमार्थ करायचाय तर चाललंय. तरी देखील अर्जुन विचारतो आहे कारण अर्जुनाला याचं भान आहे की प्रश्न विचारणारे जे आपण आहोत ते युद्धाकरता उभे आहोत. आता स्वधर्म म्हणून त्याच्या समोर जे कर्म आलेलं आहे जेथ लोह मांसा ते घाटी जिथं धातूचा आणि शरीराचा मांसाचा संबंध आहे असं कर्म अर्जुनाला करायला लागतं आहे. कधी कधी स्वधर्म कर्म अशा स्वरूपात जर समोर उभं राहिलं तर मी निर्णय काय करायचा कारण ते माझं सत कसं असेल ते उत्तम कर्म या सदरात मोडतं का मोडत नाही. खरं म्हणजे भगवंतांनी जे स्वधर्म कर्म आहे ते फलत्यागपूर्वक करावं असंच सांगितलेलं आहे. त्यामुळं जेव्हा अशा प्रकारचं कर्म समोर वाट्याला म्हणून येईल तेव्हा तेही फलत्यागपूर्वक करावं हाच खरा निर्णय आहे. अपवादांनी जर समोर आलं तर एरवी ते सात्विकच असावं ईश्वराकडे जाणारच असावं. आणि संसार करत असताना जे नोकरी उद्योग व्यवसाय म्हणून जो रजोगुण आवश्यक आहे कर्माकरता तर तो अभिनिवेशपूर्वक न केल्यामुळं तो मारावा आणि त्याचंही जे फळ मिळेल ते सुरुवातीला सर्व कर्मफलत्याग म्हणजे सुरुवातीलाच कर्म करायच्या प्रारंभीच आपण देह नाहीत अशा भावनेनीच कर्म करावं अशी उत्तरं आधीच भगवंतांनी दिलेली आहेत. तरीही अर्जुनांनी तो प्रश्न विचारला. हा जी संन्यासू आणि त्यागू या दोही एक अर्थी लागू तसं म्हणलं तर अर्जुन असं म्हणतो की संन्यास आणि त्याग या शब्दात मला तरी फार फरक दिसत नाही. दोन्हींचा अर्थ एकच आहे. जैसा सांघातू आणि संघू संघातेची बोलीचे समुदाय आणि संघ हे संघातालाच म्हणतात तैसेची त्यागे आणि संन्यासे त्यागूची बोली जात असे तसं त्याग आणि संन्यास असा कोणताही शब्द जरी वापरला तरी देखील त्यांनी संन्यास हा अर्थच प्रतीत होतो त्याग हा अर्थच प्रतीत होतो. आमचे नि तव मानसे जाणीजे हेची मला तरी असं वाटतं बाबा माझ्या तरी मनाचा असा निर्वाळ आहे ना काही आधी अर्थ भेदू तो देवो करो तू विषदू का त्याच्यामध्ये काही अर्थभेद आहे? तो देवांनी विशद करून सांगावा. तेथ म्हणती श्री मुकुंदू भिन्नची पैते. तेव्हा श्रीकृष्ण असं म्हणतात की तुला भले ते एक वाटो पण त्याच्यामध्ये काही एक फरक आहेच. तरी अर्जुना तुझ्या मनी त्याग संन्यास दोन्ही एकार्थ गमले हे मानी मीही साच. तू जो प्रश्न विचारलायस त्याच्यावरून मला समजतंय की त्याग आणि संन्यास हे एकाच अर्थाने तू घेतोयस हे मानी मीही साच असं तुला वाटलं हे मलाही समजलेलं आहे. इही दोही कीर शब्दी त्यागूची बोली जे त्रिशुद्धी या दोन्ही शब्दांनी त्यागच सूचित केलेला आहे. परी कारण एथ भेदी येतुलेची पण इथं एक भेद नक्की आहे. जे निपटूनी कर्म सांडीजे ते सांडणे संन्यासू म्हणीजे. कोणतंच कर्म करायचं नाही निपटूनी कर्म सांडीजे ते सांडणे त्या त्यागाला संन्यास म्हणतात. आणि फल मात्र का त्यजीजे तो त्याग उगा. आणि केवळ फलाचा त्याग करायचा तोही मनतःच कारण कोणत्याच फळाचा प्रत्यक्षतः त्याग करता येत नाही संकल्पानेच त्याग करायचा. आणि फल मात्र का त्यजीजे तो त्याग उगा. तरी कोण कर्माचे फळ सांडीजे कोण कर्म केवळ हेही सांगो विवळ चित्त देपा. कोणत्या कर्माचं फळ हे सोडून द्यायला पाहिजे आणि कोणतं कर्म पूर्णपणाने टाकलं पाहिजे हे आता तुला स्पष्ट करून सांगायची वेळ आलेली आहे. तू चित्त दे. मी आता जे बोलतो आहे त्याच्याकडे तू चित्त दे लक्षपूर्वक ऐक. तरी आपैसी दांगे डोंगर झाडे डाळती अपार तैसे लांबे राजागर नुठती ते. रानामध्ये न पेरता कोणीही बीज न रुजवता कितीतरी वृक्ष उगवतात. वृक्षाचे जणू डोंगर होतात. तैसे लांबे राजागर नुठती ते. पण तुमच्या बागेतली फुलझाडं आहेत तर ती अशी आपोआप उगवत नाहीत. तुम्ही पेरणी केली धान्याची तर पेरणी करावी लागते तेव्हा ते उगवतं. न पेरिता सैंघ तृणे उठती. आणि जर काही पेरलं नाही तर नुसतं गवत निर्माण होतं. तैसे साळीचे होणे नाही गा राबावणे जियापरी. तशी साळी भात पेरावा लागतो तसंच तो जोपासावा लागतो. का अंग जाहले सहजे परी लेणे उद्यमय कीजे. शरीर सहज प्राप्त होतं पण काही उद्योग व्यवसाय करून अलंकार घडवावा लागतो करावा लागतो. अलंकार आपोआप मिळत नाही. आमचं शरीर हाच आमचा अलंकार आहे. म्हणजे नाकच इतकं सुंदर आहे की अलंकाराची गरजच भासत नाही. कानच इतके सुंदर आहेत की अलंकारांनी शोभायमान करण्याची गरजच भासत नाही. अलंकार कशा करता घालतात? तर प्रथम लक्ष अलंकाराकडे जावं की काय सुंदर आहे आणि मग कान पाहावा. प्रथम लक्ष अलंकाराकडे पाहावं जावं आणि मग नाक पाहावं मग चेहरा दिसावा. अलंकार कशा करता घातले जातात? प्रथम अलंकार दिसावा. काय मोत्याची माळ आहे मग कोणी घातली हे पाहावं. अंग शरीर सहज प्राप्त झालेला आहे, मात्र अलंकाराकरता उद्यम पाहिजे. नदी आपैसे आपादिजे विहिरी जेवी, विहीर खणावी लागते. तैसे नित्य नैमित्तिक कर्म होय स्वाभाविक, तसं नित्य आणि नैमित्तिक स्वधर्माच्या अंतर्गत जे कर्म आहे ते स्वाभाविक आहे. परी न कामिता कामिक न निफजे जे, पण काम्य जे आहे कर्म ते कामना केल्याखेरीज निर्माणच होत नाही, ते त्यागायला भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे कृपा करून या भागानी मी अलंकाराबद्दल बोलतो आहे म्हणून तुम्ही तो घालूच नका असं आत्ता मी सांगत नाहीये, पण अलंकार घालण्याची इच्छा होणं याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत, ते नित्यकर्मामध्येही येत नाही आणि नैमित्तिक कर्मामध्येही येत नाही. ते असं म्हणतात, तरी न कामिता कामिक न निफजे जे, त्याची कामना केल्याखेरीज काम्यकर्म निर्माणच होत नाही. काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम कवयो विदुहु, सर्व कर्म फल त्यागम प्राहुहु त्याग विचक्षणा. भगवंतांनी उत्तर द्यायला सुरुवात केली, पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरी 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 हरी. ज्ञानोपा माऊली प्रभु स्वामीजी. बोला पुंडली कवर दे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरी हरी हरी. हे ही वेळ बदलण्याचा उद्देश तुम्हाला समोर पाहून मला असं वाटतं आहे की खरंच कारणी लागला. ही प्रवचन सत्संग सगळेच कार्यक्रम सकाळी ठेवणं रहदारी करता जसं रहदारीतून मार्ग काढत इथं येणं ही कठीण गोष्ट जशी होऊ नये अशी भावना होती, तसंच एक गुरुवार आणि शनिवार रविवार सकाळी इथे येऊन ध्यानाला बसावं श्रवण करावं आणि नऊच्या आत इथून निघून जावं आपल्या उद्योग व्यवसायाकरता देखील आपल्याला जाता यावं असा दुहेरी हेतू याच्यात होता आणि तरुण मुलांना याचा लाभ मिळावा अशी एक त्याच्या मागे भावना होती. मला असं वाटतं की हे सगळं या उपक्रमातून आपल्याला निश्चित जमणार आहे अशी आत्ता तुमची उपस्थिती पाहून मला वाटतं आहे. आपला हा निर्णय योग्य रीतीने जाणार. आपण वेळेवरी रिकामेही होणार, आपण कामावरही जाऊ शकतो आणि दिवसाची सुरुवात चांगलीही होऊ शकते. हरिओम तत्सत. सद्भक्त गिरीश निवेदन करेल काही.